कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी वैभव मांगले. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
पहिलीपासूनचे सातवीपर्यंतचे शिक्षक मला आठवतात. भोंडे शाळा होती आमची. त्यानंतर त्याच शाळेमध्ये मला मिस्त्री गुरुजी भेटले. त्याच्यानंतर भिडेबाई होत्या, नेनेबाई होत्या. या भिडेबाई आणि मिस्त्री गुरुजी यांचा माझ्यावर फार त्या काळात परिणाम होता.
काय करायचं हे मास्तर, काय कुठला विषय शिकवायचा?
मिस्त्री गुरुजी तर फार कडक होत्या, भयंकर माराय बिरायचे.
तू मार खाल्ला असणार.
एकदा काय झालं, त्यांच्या वर्गामधल्या ज्या पेट्या होत्या त्या आमच्या वर्गामध्ये होत्या. हा, आणि आमचा भिडेबाईंचा तास चालू असताना त्यांचे काही विद्यार्थी आले आणि म्हणाले, अहो गुरुजीने पेटी मागितली. तर मी म्हटलं, तुमच्या पेट्या तुमच्या वर्गात ठेवता येत नाहीत का? आणि हे जाऊन त्या विद्यार्थ्यांनी मिस्त्री गुरुजीने सांगितलं, तो मांगले असं म्हणत होता, बोलवा त्याला इकडे. चार लोकांनी दोन हात दोन पाय धरले आणि अक्षरशः असा लोंबकळवत मला नेला वर्गामध्ये. आणि त्यांनी काय म्हणाल असतो, हा तुझ्या बापाची शाळा आहे का असं मला म्हटले. आणि जो काही पट्ट्यानी त्यांच्या त्या पट्टीने बडव बडव बडवलं आहे, मला हातावर लाल हात करून टाकलो यार माझे. आणि मी इतका रडत रडत गेलो भिडेबाईंकडे. मग भिडेबाई गेल्या, अहो गुरुजी एवढं कशाला मारायचं एवढं म्हटल्यावर, असं ते म्हणाले होते. असे कुठल्या बाई आपल्या विद्यार्थ्याचा कड घेतील सांग. मग भिडेबाई इतिहास फार चांगलं शिकवायच्या, मराठी खूप चांगलं शिकवायच्या. मिस्त्री गुरुजी नाटक आमचं, मी पहिलं नाटक त्यांच्याकडचं केलंय सातवीला असताना. धडा होता हिंदीमध्ये एक आँख की दृष्टी नावाचा, राजा रणजित सिंहाचा. तो धडा त्यात मी राजा झालो होतो आणि मी माझ्या डोळ्यावरची पट्टी पडली नाटक चालू असताना. आणि मी एक असा हात ठेवून मी अख्खं नाटक केलं. मी असा होतो त्या नाटकामध्ये एक अख्खी दृष्टीमध्ये. सो ते नाटक सुद्धा, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांना तुमचं आज मला बघ ना, मला सातवीतलं आठवतंय.
कारण कोकणामध्ये स्पेशली गणेशोत्सव खूप छान सेलिब्रेट केला जातो, त्याचं खूप कौतुक असतं अर्थात. आणि तिथे अर्थात कलाकारांना परफॉर्म करायची संधी तिथे मिळते. तर अर्थात मला असं वाटलं की त्या गोष्टींमुळे पण फेमस असशील. आणि तुझी नाटकाची सुरुवात जशी तू म्हणालास की सातवीमध्ये झाली, पुढे तुझा हा प्रवास कसा झाला, मग तुला कशी गोडी निर्माण झाली?
गणेशोत्सवाचं कोकणात स्वरूप फार छान होतं. ते गोंडस खूप असं कोझी, इथे फार बिभत्स झालं आहे शहरांमध्ये. गावांमध्ये तसं पूर्वी होतं तसंच अजूनही आहे. सो ते स्वरूप फार सुंदर होतं की गणपतीला आरती सकाळ संध्याकाळ करणं, गौरीची गवर रात्र जागवणं, मग फुगड्या असतील, नंतर आमची भजनं असतील, माझे वडील गाणं म्हणायचे ते वडिलांचं गाणं असेल, काका माझे तबला वाजवायचे. सो हे जे छान स्वरूप होतं, एक मनोरंजन कलागुणांचं दर्शन करणारं, ते फार सुंदर होतं. त्याचा परिणामही खूप झाला माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा. काय होतं, आपण मुलांना करून दाखव असं म्हणतो ना, ती गोष्ट खरं खूप चांगली असते. कारण काय आहे, त्याच्यातून कॉन्फिडन्स वाढतो, त्याच्यातून आपण काहीतरी करतो हे आवडतं, मग अजून काही केलं तर आवडेल, मग अजून हे करून बघूया का, हे ना मुलांमध्ये टेंडन्सी तयार होते हळूहळू त्या गोष्टींची. सो त्यांना प्रोत्साहित करणं ते करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं.
आणि तुझी नाटकाची सुरुवात जशी तू म्हणालास की सातवीमध्ये झाली, पुढे तुझा हा प्रवास कसा झाला, मग तुला कशी गोडी निर्माण झाली?
दहावी झाल्यानंतर मला असं वाटायचं की मी बी एम ए करून मराठी, कारण माझा आवडता विषय मराठी होता. पण वडील म्हणाले, नाही सायन्स कर, सायन्स होऊन पटकन नोकऱ्या मिळतात, कंपनीमध्ये कुठेतरी जॉईन होशील आणि पटकन कमवायला लागशील वगैरे. आणि सायन्स हे मला कधीच आवडलं नाही गो, कधीच. एक मला विषय आठवत नाही सायन्समधला की जो मी मनापासून कधी केलाय ना, ते बॉटनी, झूलॉजी, केमिस्ट्री. तर मला तर लास्ट इयरला केमिस्ट्री घ्यायला सांगितलं, मॅथ्स तर मी अकरावीतच सोडलं. पण शिक्षणाचं अंग माझ्या डोक्यात कधीच नव्हतं असं वाटतं. आम्ही चारही भावंड कधीही शिक्षणामध्ये आम्ही प्रगती दाखवली नाही, सामान्य दर्जाचे विद्यार्थी आम्ही होतो.
तर मला सांग की या दरम्यान तू कधी कोणता हट्ट केलास?
नाही, मला त्या काळात मला असं आठवत आहे की स्वयंपाक तर मी तुला माहिती आहे 98 वर्ष आईने मला स्वयंपाक शिकवला होता करायला. कारण जेव्हा मासिक पाळी असायची तिची, 5 दिवस तिला बाहेर बसायला लागायचं. आजी कोळवणात ना यायची त्या काळामध्ये, पण तिला कधी वेळ असेल नसेल कशात अडकलेली असायची. सो आईने मला कुकर लावायला शिकवलं होता, भाकऱ्या करायला शिकवल्या होत्या, भाज्या फोंडणी टाकायला शिकवल्या होत्या. सो मला ते मला जेवण फार स्वयंपाक लवकर यायला लागलं करायला.
तू इतका उत्तम कुक आहेस.
हा, म्हणजे मी स्वयंपाकाचं मला चांगलं अंग आहे असं वाटतं. कधी काही संबंधच नाही हट्ट करण्याचा माझा.
दिवाळी दसऱ्याला दोन कपडे मिळणार तेवढं,
दोन कपडे ते सुद्धा दिवाळीलाच फक्त, दोन शर्ट आणि एक पॅन्ट. मला 10वीत असताना पहिली फुल पॅन्ट शिवली होती. आता मूल जन्माला आल्यापासून फुल पॅन्ट घालत आहेत आणि तिथे मला 10वीला फुल पॅन्ट मिळेल त्याचं अप्रूप होतं मला.
पहिला सिनेमा बघितला असेल तू?
पहिला सिनेमा मला आठवतोय रंजिता आणि मिथुन चक्रवर्तीचा एक सिनेमा होता, त्याचं नाव आठवत नाही मला तो सिनेमा, कारण तेव्हा VCR असायचे TV वर. माझा मामा इचलकरंजीतून यायचा VCR आंटी घेऊन तिकडे बिझनेस करायचा 8 दिवस वगैरे असा, ते आठवतंय. शोले तेव्हा मी पहिल्यांदा याच्यावर बघितला होता. काही थिएटर आमच्याकडे कुठे दूर दूरपर्यंत, इचलकरंजी कोल्हापूरला जाऊ तेव्हा आम्हाला थिएटर वगैरे बघायला मिळायचं, तो सगळा काळ होता. त्यामुळे हट्ट असा कधी केलाय असं मला मला हेच पाहिजे असं कधीच, आणि आजही माझं त्याच्यामुळे ते नाहीये की पाहिजेच अशी काही.
आजकाल असतं ना सायकल हवी, वॉच हवं.
माझ्या मुलांचं पण सांगू, माझ्या मुलांचं पण हट्ट नाही येत जे आता तुला खोटं वाटेल हे चूक का बरोबर मला माहित नाही. मी जे मिस केलंय माझ्या बालपणात ते मी सगळं मुलांना आता देतो.
जसं की
कधीही कपडे त्यांच्या अंगावर फाटके कपडे किंवा एवढा उसवलेला कपडा किंवा रंग उतरलेला कपडा मी त्यांच्या अंगावर बघू शकत नाही, कारण मी ते भोगलंय. मी फाटक्या पॅन्टी घालून शाळेत गेलोय. म्हणजे आता जर 2 जोड शाळेत न मिळत असतील तर मी बायकोला सांगतो अजून 2 जोड शिव त्याला किंवा तिला कपड्याचे. चपला तर मी बायको म्हणते अरे तू ठेवायच्या कुठे एवढ्या चपला त्यांच्या आणतोयस तू ते, कारण मला चपला नाही मिळाल्या. तुला खोटं वाटेल, आम्हाला स्लीपर 10वीपर्यंत आम्हाला स्लीपर होती मला, आणि ती स्लीपर एकदा तुटली की परत मागायची भीती वाटायची, कारण मिळेल की नाही माहीत नाही. मी ना त्या मोठ्या सेफ्टी पिना असतात ना त्या स्लीपरच्या पुढे बघते, बोन तुटलं की ते निघतो ना त्याचा तो बेल्ट असतो तो खाली त्याला मी ती ही लावायचो
सेफ्टी
पिन. 5वी 4वी 5वीपर्यंत तर चपलाही नव्हत्या आम्हाला. आम्ही पाय भाजले तर आम्ही सायाची पानं, म्हणजे सागवान असतं, सागवानाची पानं आम्ही पायाला बांधून जायचो त्या धुळीतनं. हो तर इतकं आम्ही सगळं बालपणात हे केलेलं आहे. सो मला असं वाटतं की ते मुलांना आता ते तसं असता कामा नाहीये.